चितर कर्मांक 22 दोन मार्ग। प्रभू येशून शिकवलं का जीवनात दोन मार्ग आणि आखरी दोन परिणाम आहेत। ज्यानं येशूचा स्वतःचा तारणकर्ता म्हणून स्वीकार केला नाही ते रुंद मार्गात आहेत, जो नरकात म्हणजे सदाकाळच्या मरणाची सजा भोगायला जातो। हा माणसाच्या स्वभावाचा परिणाम आहे। आम्ही जन्मानं आणि स्वभावानं पापी आहो। इथे क्षमा शांती आणि जीवनाचे निरुंद रस्ता आहे जो परमेश्वर आणि स्वर्गात घेऊन जाते। तिकडे जायासाठी पापापासून दूर राहा लागते आणि स्वतःच्या इच्छेले मारा लागते। पूर्ण भरोसा प्रभू येशूवरच ठेवा लागते। येशून म्हटलं, मीच कवाड द्वार आहे, जर कोणी माणूस मायापासून येईल तर त्याला तारण भेटेल। जो कोणी निरुंद रस्त्यानं जाते त्याच्या पापाचा न्याय होणार नाही, का की त्याची पाप येशून कुरसावर आपल्या रक्तानं धुवून काढलेत। जर तुम्ही येशूच्या मांगमांग येत असाल तर अशी प्रार्थना करा, हे प्रभू, मी कबूल करतो की मी पापी आहो। मी विश्वास करतो की तू माया पापासाठीच कुरसावर मेला, मले क्षमा कर, माया हृदयाले पापापासून शुद्ध कर, तू मले तुझ्या घरातला एक माणूस करून घे। मी येशूच्या जीवनाच्या मांग येतो आणि मी मेल्यावर स्वर्गात तुयाच संग राहीन। गुपकार मानतो प्रभू येशू। जर तुम्ही खरंच इमानदारीनं या प्रकारे विश्वास आणि प्रार्थना कराल तर तुम्ही निरुंद मार्गात प्रवेश कराल, जिथे शांती आणि आनंद आनंदच आहे।